नजर ना लग जाए उन स्कूल वाली यादों को, क्योंकि क्या है ना, तब सिर्फ होमवर्क की फिक्र और टीचर का डर था, उससे ज्यादा डर की डेफिनेशन नहीं पता थी और फिक्र किस बात की होती है ये भी नहीं पता था। हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। मला आज खूप जास्त असं नॉस्टॅल्जिक फील होत आहे। का असं मला फील होत आहे, जर का एव्हाना तुम्ही माझी फेसबुकची पोस्ट पाहिली असेल किंवा मग इंस्टाग्राम पाहिलं असेल तर तिकडे तुम्हाला कळालं असेल की आज इकडे स्टुडिओमध्ये सगळी चिल्लर पार्टी आली होती आणि त्यांचे टीचर्स त्यांना घेऊन आले होते स्टुडिओ दाखवायला। त्यांच्यासोबत मी खूप मस्ती केली, खूप छान छान मज्जा केली त्यांच्यासोबत, त्यांना स्टुडिओ दाखवला। आणि जेव्हा मी त्यांच्या सरांशी बोलत होते ना, तेव्हा मला कळालं की हे ना प्रत्येक वीकेंडला त्यांच्या मुलांना अशा छान छान ठिकाणी घेऊन जातात, म्हणजे त्यांना गार्डनला घेऊन जातात, स्टुडिओ दाखवायला घेऊन जातात। आपल्या वेळी कसं असायचं म्हणजे शाळेत वर्षातून एखाद दुसरी ट्रिप जायची आणि मग तिकडे जसं टीचर म्हणेल तसं करायचं। त्यावेळची शाळा आणि आजची शाळा असं बरंचसं या दोघांमध्ये फरक आहे। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हे लोक आज इकडे सगळे त्यांची ट्रिप मनवायला आले होते, स्टुडिओ बघायला आले होते। तुमच्या लहानपणीची कुठली एखादी ट्रिप तुम्हाला आठवतीये का, सांगा बरं मला काय झालं होतं त्या ट्रिपमध्ये जी तुमच्या सगळ्यात जास्त लक्षात राहिली आहे, ती पिकनिक कुठली आहे सांगा। कॉल करा पटकन 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो। आपकी याद रह गई ऐसी कौन सी पिकनिक है बताओ।